नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर. 3 लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त स्टँडर्ड डिडक्शन 50,000 75,000 रुपये. कर्करोगाची औषधं, मोबाईल, इलेक्ट्रिक वाहनं तसंच मौल्यवान धातूंच्या सीमाशुल्कात कपात. महाराष्ट्रासाठी विविध विभागांतर्गत सुमारे 7,545 कोटी रुपयांची तरतूद. आणि महिला आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत नेपाळ सामना. आता सविस्तर बातम्या. आयकरदात्यांना दिलासा, उद्योग क्षेत्राला चालना, धार्मिक पर्यटनाचा विकास आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारा चालू आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. उत्पादकता, रोजगार, सामाजिक न्याय, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा आदी 9 प्राधान्यक्रमांवर हा अर्थसंकल्प आधारलेला आहे. या अर्थसंकल्पात आयकर रचनेत बदल प्रस्तावित असून वार्षिक 3 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं असून स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवण्यात आली आहे. पगारदारांसाठी ही मर्यादा 75,000 रुपये तर कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी 25,000 रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे. यामुळे पगारदारांच्या आयकरात 17,500 रुपये बचत होणार असून सरासरी सुमारे 4 कोटी पगारदारांना याचा लाभ होणार आहे. वार्षिक 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5%, 7 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत 10%, 10 लाख ते 12 लाख रुपयांपर्यंत 15%, 12 लाख ते 15 लाख रुपयांपर्यंत 20%, तर 15 लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्नावर 30% आयकर आकारला जाणार आहे. नव्या कर विवरण पद्धतीने कर मूल्यांकनासाठी या तरतुदी लागू असणार आहेत. विदेशी कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कर 40%वरून 35%, ई कॉमर्स कंपन्यांसाठी स्रोतावर कर कपात TDSचा दर 1%वरून 0.1% करण्याची तसंच स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी एंजल कर रद्द करण्याची तरतूद या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात कर्करोगावरची औषधं तसंच वैद्यकीय उपकरणांवरचं सीमाशुल्क माफ करण्यात आलं असून मोबाईल फोन, इलेक्ट्रिक वाहनं, चामड्याच्या वस्तू, अणु ऊर्जेसाठी लागणारी उपकरणं, प्लॅटिनम, सोने, चांदी, तांबे तसंच इतर 25 धातूंवरच्या सीमाशुल्कात कपात प्रस्तावित करण्यात आली आहे तर प्लास्टिक तसंच टेलिफोन उपकरणांवरच्या सीमाशुल्कात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घर बांधली जाणार असून शहरी भागात गरीबांच्या घरांसाठी 10 लाख कोटी रुपये तर महिला आणि बालिका विकासासाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी पंतप्रधान 5 योजनांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांना कामावर घेण्यास मदत करण्यासाठी नियोक्त्यांना 1 महिन्याचा पगार अनुदान म्हणून दिला जाईल. या योजनेसाठी पात्रता मर्यादा 1 लाख रुपये मासिक वेतन असेल. या योजनेचा कालावधी 2 वर्षांचा असेल. या योजनांमुळे 5 वर्षात 4 कोटी 10 लाख युवकांना रोजगार मिळणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. युवकांसाठी इंटर्नशिप आंतरवासिता योजना सीतारामन यांनी जाहीर केली. यामध्ये पुढच्या 5 वर्षात 500 कंपन्यांमध्ये युवकांना 12 महिने इंटर्नशिपचा अनुभव मिळणार आहे. यासाठी दरमहा 5,000 रुपये विद्यावेतन आणि कार्यकाळ पूर्ण झाल्यावर 6,000 रुपये अर्थसहाय्य केलं जाणार आहे. मुद्रा योजनेत कर्ज मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं जाणार असून अधिक उत्पादन देणारी 32 विविध वाणं तसंच बागायती पिकांसाठी 100 नवी वाणं उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी 1,52,000 कोटी रुपये, ग्रामीण विकास 2,66,000 कोटी रुपये तर शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी 1,48,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी बिहार राज्यात गया इथं विष्णुपद मंदिर तसंच महाबोधी मंदिराचा काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर तर ओडिशातल्या मंदिरांचा तसंच पर्यटन स्थळांचा जागतिक पातळीवर विकास करण्यात येणार आहे. नालंदा हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. बिहार राज्यात रस्ते बांधणीसाठी 26,000 कोटी तर आंध्र प्रदेशात राजधानी अमरावतीसह विविध प्रकल्पांसाठी 15,000 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री जनजाती उन्नत अभियानाची घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आली. या माध्यमातून 63,000 गावातल्या 5 कोटी आदिवासी बांधवांना लाभ होणार आहे. सीतारामन यांनी लोकसभेत वित्त विधेयक सादर केल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. वित्तमंत्र्यांनी राज्यसभेतही वित्त विधेयक सादर केलं. त्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. दरम्यान या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी सुमारे 7545 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यामध्ये विदर्भ तसंच मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी 600 कोटी, ग्रामीण रस्ते सुधार 400 कोटी, कृषी प्रकल्पांसाठी 598 कोटी, उद्योग 466 कोटी आदी तरतुदींचा समावेश असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
आज सादर झालेला अर्थसंकल्प समाजाच्या सर्व घटकांना सशक्त करणारा अर्थसंकल्प असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे आर्थिक विकासाला नवी गती मिळेल आणि या गतीत सातत्य राहील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा अर्थसंकल्प विकसित भारत संकल्पनेला बळ देणारा असल्याचं सांगत कर रचनेतल्या मोठ्या बदलांमुळे सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधानांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरवल्याची भावना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास आणि अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा लोककल्याणकारी अर्थसंकल्प असल्याचं नमूद केलं. विरोधी पक्षांनी मात्र अर्थसंकल्पावर टीका केली आहे. देशाला सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या हातावर केंद्र सरकारनं तुरी दिल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. अवघ्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी महाराष्ट्राला देशाचा पॉवर हाऊस म्हणून संबोधलं होतं, मात्र त्यांचं प्रेम हे बेगडी असल्याचं या अर्थसंकल्पावरून दिसून आल्याचं मत दानवे यांनी व्यक्त केलं. विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिल्याची टीका करत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने केंद्र सरकारला पाठिंबा दिल्यामुळेच या दोन्ही राज्यांना भरभरून देण्यात आल्याचा आरोप केला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी धोरण आणि दृष्टी नसलेला सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. मतदान केंद्र सुसूत्रीकरण आणि नवीन मतदान केंद्र तयार करताना मतदारांच्या मतदान केंद्रात बदल करण्यात येऊ नये अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात निवेदन दिल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मतदान केंद्राच्या ठिकाणीच वाढीव मतदान केंद्र त्याच इमारतीत मंजूर करावं अशी मागणीही करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आकाशवाणी आज आपला 97वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 1927 साली आजच्या दिवशी आकाशवाणीचं पहिलं केंद्र मुंबई इथं सुरू झालं. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी नावानं सुरू झालेलं हे केंद्र 1957 नंतर आकाशवाणी या नावानं प्रसिद्ध झालं. महिला आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंकेतल्या दांबुला इथं भारताचा सामना नेपाळसोबत होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघ अ गटात अव्वल स्थानावर आहे. बीड जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलन मोहिमेअंतर्गत पाली इथल्या जिल्हा परिषद शाळेत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. बाल विवाहाविषयी माहिती देण्यासाठी 10-9-8 या चाइल्ड हेल्प मतदान वाहिनीवर संपर्क करावा अशी माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. सुधारित फौजदारी कायद्यांविषयी जनजागृती करण्यासाठी धाराशिव इथं मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनाला आज प्रारंभ झाला. धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष प्रसाद जोशी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. हे प्रदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीत 2 दिवस चालणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहयोगी प्राध्यापकांसह विविध पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती येत्या 29 जुलैला नवी मुंबई इथं घेण्यात येणार आहेत. मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल असं आयोगानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर. 3 लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त स्टँडर्ड डिडक्शन 50,000 वरून 75,000 रुपये. महाराष्ट्रासाठी विविध विभागांतर्गत सुमारे 7545 कोटी रुपयांची तरतूद. आणि महिला आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत नेपाळ सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.